हॅलो, मी शेफाली वैद्य. आम्ही मुंबई तरुण भारतच्या तर्फे गजाली ह्या नव्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. या कार्यक्रमात आम्ही सगळे मिळून गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पा फक्त राजकीय विषयांवरच्या नसतील तर सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांवरच्या या गप्पा असतील आणि प्रत्येकजण मनमोकळेपणाने ह्या एखाद्या विषयावरती बोलेल. आजचा विषय आहे सध्या एकदम ज्वलंत सगळ्या माध्यमामध्ये असलेला, तो म्हणजे संघाचा गणवेश. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत
अजिंक्य कुलकर्णी,
हेतल राज,
सुचेता कुलकर्णी,
रोहित खोले, नरेंद्र जोशी.
खरं सांगू का की मला एका परीने खूप बरं वाटतंय की ह्या देशामधले सगळे ज्वलंत प्रश्न हे संपलेले आहेत. म्हणजे गरिबी संपलेली आहे, सर्जिकल स्टाईलचा विषय संपलेला आहे, सगळं संपलेलं आहे आणि त्या देशात फक्त आता एकच विषय चर्चेला उरलेला आहे, तो म्हणजे संघाच्या गणवेशाची लांबी.
पण काही म्हटले खाली, आम्ही पॅन्ट स्मार्ट दिसते की नाही,
हो ते मात्र खरे.
पण मला एक कळत नाही की ज्यांना तो गणवेश घालायचाच नाहीये ते काय एवढी चर्चा करतायत. ज्यांना घालायचंय ते बघून घेतील ना.
घालणाऱ्यांना काय बोलायचं याचा आदेश यायचा म्हणून ते आणखी बोलत नाहीये.
परवा मी कुठेतरी वाचलं की मद्रास हायकोर्टाने अशी जजमेंट दिली होती की आरएसएसच्या लोकांनी नवीन पॅन्ट घातल्याशिवाय विजयादशमीचे परेड करू नये चेन्नईमध्ये. आता कोर्टात 20 कोटी मामले पडून आहेत क्रिमिनल कोर्टामध्ये आणि तरी सुद्धा कोर्टाला हा विषय इतका महत्वाचा वाटला की त्याच्यामध्ये त्यांनी ह्याचं जजमेंट दिलं की संघाच्या गणवेशाची लांबी किती असावी. म्हणजे बघा, प्रायोरिटीज लोकांच्या काय आहेत.
नाही, मुद्दा काय आहे, पूर्वी संघाबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकताच नव्हती, संघाला लोक इग्नोरंट करून मारत होते. हल्ली काय झालंय, 100 जणांपैकी 60 जणांना संघाबद्दलची उत्सुकता वाढली आहे आणि टीआरपी आमचा धंदा आहे, त्यामुळे संघाची पॅन्ट असो नाही तर हाफ पॅन्ट असो आम्ही चर्चा करणार.
पण पॅन्ट केल्याने नंबर्स वाढलेत संघाचे असा.
हो वाढले तर नक्कीच आहे.
या सगळ्या गणवेशामुळे निश्चितपणे स्वयंसेवकांची संख्या वाढली असेल, पण हा तसा चर्चा करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. संघांनी सांगितलंय की कालानुरूप बदलाचा भाग म्हणून आम्ही गणवेश बदलला, तेवढा पुरेसा आहे तो समजून घेण्यासाठी आणि तो अंमलात आणण्यासाठी. स्वयंसेवक असेल की नागरिक असतील किंवा आणखी कुणी असेल, सामान्य लोकांसाठी हा निर्णय म्हणून, संस्थेचा निर्णय, खरे संघटनेचा निर्णय म्हणून एवढा पुरेसा आहे मला वाटतं. त्याच्यामध्ये फार उत्सुकता शिगेला नेऊन त्याच्यावर चर्चा करावं असं यात फार काही नाही असं मला वाटतंय.
आम्ही असं ऐकलं की ही चर्चा गेली 5-6 वर्ष चालली आहे, खरं आहे का?
असू शकतं, कारण हा चर्चा आणि त्याच्यावर विचार मंथन करण्यात गैर काहीच नाहीये.
माझ्या एका चुलत भावानी 2 वर्षापूर्वी हे म्हटलं होतं की संघाने गणवेश बदलला तर मी जाईन संघात, ती हाफ पॅन्ट घालायला मी जाणार नाही.
पण ते अगदी खरं आहे. म्हणजे मी जेव्हा फोटोज बघायचे माझ्या डोक्यात पहिला हाच विचार यायचा की हा गणवेश पहिला बदलला.
हाफ पॅन्टच्या या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की पुण्यासारख्या महानगरात आज गणवेश उपलब्ध झाला असेल नसेल हा पुढचा भाग आहे. काल झालेल्या विजयादशमी संचलनात अनेक स्वयंसेवक हे हाफ पॅन्टवर सहभागी झाले होते आणि काही जणांनी त्याला असं म्हटलं की अजूनही हाफ पॅन्टचं वेट सुटलेलं नाही आहे. त्यामध्ये गैर काही नाही आहे. गणवेश जो बदलला, जे सांगितलं गेलं बदल आहे तो स्वीकारायला पाहिजे. बदल हा चांगलाच असतो आणि हे पॅन्टचा हाफ पॅन्टचं फुल पॅन्टमध्ये झालेला बदल चांगलाच आहे.
पण अजून कोणी ह्या विषयावरच्या इकॉनॉमिस्टच्या पॉइंटने चर्चा का नाही केली? म्हणजे संघाचा गणवेश बदलल्यामुळे किती मीटर अतिरिक्त कपडा लागेल आणि त्याचा देशाच्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होईल, या
विषयावर
नाही. मला तर असं कळालं की अंबानींनी आणि अदानींनी ऑलरेडी त्यांच्याकडचं असलेलं कॉफी कलरचं कापड एक्स्ट्रा शिल्लक आवडून संघाला दिलं.
कॉफी कलर ठरला
शक्य असाही कोणीतरी शोध लावेल आणि त्याच्यावरती स्क्रोल मध्ये किंवा वायर मध्ये आर्टिकल पण छापून येईल की खरी तर अंबानींचीच आयडिया होती कारण त्यांना त्यांचा कॉफी कलरचा कपडा खपवायचा होता.
असा जर विचार झाला तर मग दररोज घालणाऱ्या कपड्यांचाही विषय मोजमाप करायलाच लागेल.
हो आता तसंच आहे ना. म्हणजे एकूण तुमचं समाजकारण, राजकारण वगैरे हे सगळं जे आहे ते ऍक्च्युली शिंप्याच्या गळ्यातल्या टेपेसारखं आहे. म्हणजे ते बेसिकली संघाच्या पॅन्टची लांबी मोजण्यातच वापरलं जात.
थोडक्यात काय की संघाला, संघाविषयीचं कुतूहल, म्हणजे संघामध्ये खुट्ट काही झालं तरी लोकांना त्याच्याविषयी बोलण्यात रस आहे.
पण यानंतर सुद्धा कुतूहला पोटी असेल किंवा अन्य काही कारणांसाठी संघात येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढतीये हे मात्र ध्यानात घेण्याजोगं आहे.
पुढचा बदल काय या विषयी आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार.
त्याविषयी बोलूच गजालीमध्ये पुढे कधीतरी.